शी मूव इट लाइक दैट. मूव तो वैसे हो गया है नागपुर यूनिवर्सिटी के पूरी की पूरी अथॉरिटी, क्योंकि बस कुछ कप चाय और कॉफी का बिल आया है 1.5 लाख रुपए. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. मैं भी ये सोच में पड़ गई हूँ कि एक्चुअली हुआ क्या वहाँ पर. मी त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय, पण नेमकं झालं काय तेव्हा. हाँ, बस यही ट्यून वहां पर सुनाई दे रही है कि टूंग टूंग, कुणीही कॉल आन्सर करत नाहीये. त्यांना सुद्धा प्रश्न पडला असेल कदाचित की इतकं बिल कसं आलं, पण नांदेडकरांना आपण विचारलं होतं ना की त्यांना अशाच प्रकारचं लक्षात राहिलेलं बिल कुठलं आहे.
आम्ही रिसेंटली मुव्हीला गेलेलो, खूप जास्त बिल निघालेलं.
अच्छा, तिकीट कितीचं होतं?
तिकीट होतं 200 पर हेड.
अच्छा अच्छा, आणि मग पॉपकॉर्नचं किती बिल झालं असं?
पॉपकॉर्नचं टोटल मिळून 1000 काहीतरी झालं.
अरे बाप,
अनएक्सपेक्टेड.
त्याच्यापेक्षा ते 2 मिनिट्स पॉपकॉर्न आणले असते तर बरं झालं असतं. 10 रुपयात खाल्ले, 1000 रुपयाचे पॉपकॉर्न खाल्ले तुम्ही. नंतर त्या थिएटरला गेलात की नाही? मग
नाही नाही,
कधीच नाही,
बिलकुल नाही.
असे सुद्धा बिल असू शकतात जे कायमचे लक्षात राहू शकतात. मतलब खाया पिया कुछ नाही, ग्लास फोडा बाराना, असंच काहीतरी ते असतं ना तसं. हा, म्हणजे अशा प्रकारचे बिल जर का तुमच्या आयुष्यात सुद्धा झाले असतील तर सांगा बरं का. 9607007935 माझा नंबर आहे, डायल करून नक्कीच सांगू शकता तुम्ही. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.